आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांसाठी आता प्रचाराला आणखी वेग। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा, तर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची उदगीरमध्ये सभा। चौथ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण। महाराष्ट्रात 2369 अर्ज वैध। मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफच्या 2 जवानांना वीरमरण। तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला 3रं सुवर्णपदक। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सची निकराची लढाई दिल्ली कॅपिटल्सबरोबर, तर लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुसरी लढत। सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांसाठी आता प्रचाराला आणखी वेग आला आहे। प्रमुख राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारसभांसाठी संपूर्ण देश पिंजून काढत आहेत। प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा होणार आहे। महायुतीचे कोल्हापूर मतदारसंघातले उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातले उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे। काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गोव्यात वास्को इथं प्रचारसभेला संबोधित करतील। भाजपानं उत्तर गोव्यातून आताचे केंद्रीय राज्यमंत्री आणि 5 वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीपाद नाईक यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर दक्षिण गोव्यातून पल्लवी डेम्पो या नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे। काँग्रेसनं उत्तर गोव्यातून माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांना, तर दक्षिण गोव्यातून विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी दिली आहे। गोव्यातून लोकसभेत जाणाऱ्या 2 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सरासरी 60.96% मतदानाची नोंद झाली। उष्णतेची लाट असतानाही विविध वर्गातल्या नागरिकांनी उत्साहानं मतदान केल्याचं चित्र अनेक मतदान केंद्रांवर पाहायला मिळालं। कालच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशामधल्या लोकसभेच्या 88 जागांसाठी बहुतांश शांततेत मतदान पार पडलं। राज्यनिहाय मतदानाची अंदाजे टक्केवारी याप्रमाणे। केरळात 20 ठिकाणी मतदान झालं, सुमारे 64% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। कर्नाटकात 14 मतदारसंघातल्या 64%, तर राजस्थानात 13 मतदारसंघातल्या 60% मतदारांनी मतदान केलं। उत्तर प्रदेशात 8 जागांवर 53%, तर मध्य प्रदेशात 6 जागांवर 55% मतदान झालं। आसामात 5 मतदारसंघांमध्ये 71% मतदारांनी आणि बिहारच्या 5 मतदारसंघात 53% मतदारांनी आपला कौल मतदान यंत्रात नोंदवला। पश्चिम बंगालमध्ये 3 ठिकाणी मतदान झालं, सुमारे 72% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। छत्तीसगडमध्येही 3 ठिकाणी मतदान झालं, तिथे सुमारे 72% नागरिकांनी मतदान केलं। मणिपूर आणि त्रिपुरामध्ये 1-1 मतदारसंघात मतदान झालं, दोन्हीकडे 76% जास्त मतदारांनी मत नोंदवलं। जम्मू काश्मीरच्या 1 मतदारसंघात 67% मतदान झालं। महाराष्ट्रात 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.63% मतदान झालं असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। सर्वाधिक 56.66% मतदान वर्ध्यात झालं। सर्वात कमी 52% मतदानाची नोंद हिंगोलीत झाली। यवतमाळ वाशिम परभणी अमरावतीमध्ये सुमारे 54%, तर अकोला बुलडाणा आणि नांदेडमध्ये 52% जास्त मतदान झालं। एकूण 204 उमेदवारांचं भवितव्य मतदारांनी यंत्रात नोंदवलं। केंद्रीय काँग्रेस निवडणूक समितीची बैठक आज दिल्ली इथं पक्षाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे। पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या बैठकीत लोकसभेच्या उर्वरित जागांसाठी उमेदवारांच्या निवडीबाबत चर्चा होणार आहे। काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल राव आणि अनेक ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 5 न्याय आणि 25 हमी दिल्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करू असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी व्यक्त केला। ते आज गुवाहाटी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातल्या 4थ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या उमेदवारी अर्जांची छाननी काल झाली। यासाठी 447 उमेदवारांनी 618 अर्ज केले होते। छाननीनंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 16, जळगाव 20, रावेर 29, जालना इथं 35, औरंगाबाद 44, मावळ 35, पुणे 42, शिरूर 35, अहमदनगर 36, शिर्डी 22 आणि बीड लोकसभा मतदारसंघात 55, असे एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक कार्यालयानं दिली आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफच्या 2 जवानांना वीरमरण आलं तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. यामध्ये एक उपनिरीक्षक आणि एका हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे. बिष्णूपूर जिल्ह्यातल्या मोईरांग पोलीस स्टेशन हद्दीतल्या नरनसेना गावात काल मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. हल्ला झाला तेव्हा सीआरपीएफचे जवान मितेई गावाजवळच्या नाक्यावर तैनात होते. घटनास्थळी सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकडीनं तत्काळ धाव घेत शोध मोहीम सुरु केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद बुरहानपूर महामार्गावर करोली घाट इथं एका प्रवासी बसचं नियंत्रण सुटल्यानं ही बस 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात बसमधले 28 प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी मध्यप्रदेशात दरियापूर आणि बुरहानपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रॉयल्स ट्रॅव्हल्सची ही बस मध्यप्रदेशच्या इंदोर इथून अकोला इथं चालली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. पश्चिम बंगालच्या संदेशखली इथं काल केंद्रीय अन्वेषण संस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या झडती सत्रात बंदुका, दारुगोळा आणि बॉम्ब जप्त केले. 5 जानेवारीला ईडीच्या छाप्याला झालेल्या हिंसक विरोधानंतर संदेशखली चर्चेत आलं होतं. काल रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या झडती सत्रात जप्त केलेले 4 बॉम्ब पोलिसांनी निकामी केले आणि बाकीची शस्त्रास्त्र जप्त केली आहेत. शांघाय इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेख वेन्नम, आदिती गोपीचंद स्वामी आणि परमित कौर यांनी महिलांच्या अंतिम फेरीत इटलीला 236-225 असं हरवत सुवर्णपदक पटकावलं. या सामन्यात भारतीय संघानं 6व्या मानांकित इटलीचा सहज पराभव केला. या विजयामुळे भारतानं हे तिसरं सुवर्णपदक मिळवलं आहे. याआधी ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा या जोडीनं मिश्र दुहेरीत एस्टोनियाच्या संघाला 158-157 अशा गुणफरकानं हरवलं. भारताच्या अभिषेक वर्मा, प्रियांश आणि प्रथमेश या पुरुष संघानं अंतिम सामन्यात नेदरलँड्सचा 238-231 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. आज पुरुषांमध्ये प्रियांश आणि महिलांमध्ये वेन्नम यांचे आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी सामने होणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी 3:30 रंगणार आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यासह सर्व सामने जिंकणं गरजेचं आहे तर दुसरा सामना संध्याकाळी 7:30 लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लखनौमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तैवानला आज पहाटे वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांचे 10 धक्के बसले ज्यात सर्वात मोठा धक्का 6.1 रिक्टर होता. या भूकंपाचं केंद्र तैवानच्या पूर्व किनारपट्टीवरच्या हुअलियन शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर 18 किलोमीटर खोलीवर नोंदवलं गेलं. दरम्यान या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याचं वृत्त नसून भूकंपानंतर सुनामीचा इशारा देणारे कोणतेही अहवाल आले नसल्याचं माध्यमांनी म्हटलं आहे. चारधाम यात्रेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून यंदा सुमारे 16 लाख भाविकांनी या यात्रेसाठी नोंदणी केली असल्याचं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं. चारधाम यात्रेत यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या 4 तीर्थस्थळांना भाविक भेट देतात. महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त अरविंद रेड्डी यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. रेड्डी यांनी धुळे आणि ठाणे इथं जिल्हाधिकारी म्हणून काम केलं होतं. साखर आयुक्त पदाच्या त्यांच्या कारकिर्दीत पुण्यातल्या साखर संकुलाची वास्तू आकाराला आली होती. निवृत्तीनंतर ते दीर्घकाळ मुंबई मॅरेथॉनशी संलग्न होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांसाठी आता प्रचाराला आणखी वेग. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा तर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची उदगीरमध्ये सभा. चौथ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण. महाराष्ट्रात एकूण 369 अर्ज वैध. मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफच्या 2 जवानांना वीरमरण. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्णपदक आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सची निकराची लढाई दिल्ली कॅपिटल्सबरोबर तर लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुसरी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.